तुमच्यासोबत कधी असं झालंय का की तुमच्या आई बाबा तुम्हाला म्हणाले की आम्ही आमच्या लहानपणी ना इतक्या इतक्या लांब पायी पायी जायचो किंवा सायकलवर जायचो आणि आज तुम्हाला बाईक लागते इथल्या इथे फिरायला? सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर महक यहाँ पर आपके साथ है आणि हे तुमच्यासोबत काय माझ्यासोबत काय सगळ्यांसोबतच झालंय, कारण की त्या काळामध्ये सायकल होती ते लांब लांब पर्यंत फक्त सायकलवर जायचे. आणि माझ्या बाबांच्या बाबतीत जर म्हणाल तर त्यांना ऑफिसला सुद्धा कितीतरी वर्ष सायकलवर जायचे, पण आजची गोष्ट वेगळी आहे. आज त्यांना घरी घ्यायला त्यांच्या ऑफिसची गाडी येते, ती गोष्ट वेगळी आहे म्हणा. ह्यात ज्या सायकलचे किस्से आहेत ना, मी तुम्हाला विचारले होते की काय काय आहेत, नांदेडकर काय काय सांगतायत.
सचिन बोलतोय. सायकलचे किस्से सांगा म्हणलं तुम्हाला.
सांगा ना काय किस्सा आहे तुमचा सायकलचा.
मी मॅडम 2000 म्हणजे जशी माझी 10वी झाली म्हणजे 2000 साली, तेव्हा नाही का माझ्याकडे सायकल नव्हती काय नव्हती. मी नाही का आमच्या भावाची सायकल वापरायचो, तेव्हा मलाही वाटायचं की मी सायकल घ्यावी. तर मग वडिलांना एका रडवून करून नाही का मग सायकल घ्यायला सुरुवात केली. तेव्हा पहिली सायकल माझी BSA Photon, ती सायकल घेतली. मग खूप पळवायचो मस्तपैकी, चमचम चमकायची ती सायकल, छान वाटायचं मस्तपैकी.
ओके.
मग गाडीला सायकलला धुवायचं करायचं असं जरा ते नव्याचे नवे दिवस सुरू झाले. मग तीच सायकल मी कंटिन्यू मॅडम MSc पर्यंत वापरली. युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये पण बरेच लोक मुलं नाही का गाड्या वगैरे घेऊन यायचे, पण मी सायकलच घेऊन जायचो. आणि त्यामुळेच नाही का आपण, मला तर वाटतं की सध्या आपण जे फिटनेसमध्ये आहोत ते सायकलमुळेच आहोत आज पण. नाहीतर कोणते ना कोणते आजार नाही का जडले असते, सुरू झाले असते, काहीतरी वात वगैरे असे कार्य काहीतरी सुरू झाले असतं.
हो, नाहीतर जिममध्ये जाऊन सायकलिंग करावं लागतं मग
पैसे देऊन.
ये बात बहुत ही बढ़िया कही है सचिन ने, कारण की काय ना सायकल मुळे आज फिटनेस सुद्धा कायम आहे त्यांचा आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर कसं आहे, सायकल चालवायचा विचार माझ्याही मनात येतो हो, पण नंतर मी विचार करते की रस्ते आपल्याकडचे खूप सुंदर आहेत ना, त्याच्यावरती सायकल चालवणं म्हणजे अगदी दिव्य होईल. दुसऱ्या दिवशी जाऊन मी ऑफिसला पोहोचेल. तुमची काय सायकलची स्टोरी आहे सांगा, पटकन डायल करा 9607007935. वर्ल्ड बायसिकल डे सेलिब्रेट कर रहे हैं हम यहाँ पर. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड FM. बजाते रहो.